सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या एकूण विषयासंदर्भात बोलतो आहोत. आणि बोलत असताना आज ना एक महत्त्वाची गोष्ट मला खरं तर जाणवते आहे. मी कुठला तरी एक विषय घेतो रोज आणि मला सांगतो 6601 95 नंबर कॉल करा बोला. एक ॲव्हरेज टाईम जो असतो माझ्या एका लिस्नरसोबत माझा बोलण्याचा तो एक आपण पकडूयात 2 ते 3 मिनटं खूपच इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशन चाललं 4 मिनटं. आज असं होतं आहे ना जे जी लोकं फोन करतात मी प्रत्येकासोबत 7-8-9 मिनटं बोलतो आहे 6-6 मिनटं बोलतो आहे आणि हा वेळसुद्धा कमी वाटतो कारण पोटतिडकीनं सगळी मंडळी बोलतात. तर खऱ्या अर्थानं शेतकरी मंडळी मला ऐकत असतील ना खरंच ही तुमच्याबद्दल वाटणारी कळकळ आहे आमच्या मनातून. खरंच डेफिनेटली एक तर शर्मेनं नजर मान सगळं खाली गेलेलं आहे कारण आम्ही ॲक्टिवली काही करू शकत नाही आहोत बुवा. आम्ही फक्त बोलू शकतो आहोत. बट येस हे एक असं मीडियम आहे माझ्याकडे की मी किमान बोलू तरी शकतो. मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो शहरच्या लोकांच्या भावना. मी तुम्हाला हे हक्कानं सांगू शकतो की बाबांना तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे तुमच्याबरोबर. आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. म्हणजे जे जे कन्व्हर्सेशन्स माझे इकडे होत आहेत लोकांसोबत डेफिनेटली हे जाणवतं आहे की हो फाईन सिच्युएशन खूप वर्स्ट आहे आम्हाला मान्य आहे खूप वाईट परिस्थिती आहे बट वी आर देअर. आम्ही आहोत. आम्ही पोहोचू शकत नाही आहोत तुमच्यापर्यंत डिरेक्टली पण याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही आम्हाला तुमच्याबद्दल काही वाटत नाही. मी फक्त अरे रे एवढं करून सोडून देणारे आहोत असं कुठेच नाही आहे. म्हणून खरंच पोटतिडकीनं प्रत्येक शेतकऱ्याला मनापासून हेच सांगणं आहे अजिबात स्वतःला एकटं समजू नका. अजिबात स्वतःला नाही आहे कोणी माझ्यासोबत असं अजिबात समजू नका. आणि खऱ्या अर्थानं जर काही निगेटिव्ह घाणेरडे विचार डोक्यामध्ये येत असतील ना अशा प्रकारचे इकडे माझं ऑफिस आहे उंटवाडीमध्ये तिकडे या एकदा बोलण्यासाठी का होईना या गप्पा मारण्यासाठी या. मी वचन देतो मी हमी देऊ शकतो या गोष्टीची की तुम्ही शांत होऊन घरी तुम्ही रिलॅक्स होऊन घरी जाल पण बोला पण कळू दे तुमच्या मनात काय चाललं आहे. व्यक्त होणं गरजेचं आहे. प्रश्न मांडल्याने त्यांची उत्तरं मिळतात अशातला भाग नाही पण हो प्रश्न जर आपण समोर ठेवले तर काहीतरी वे आऊट निघू शकतो काहीतरी कुणीतरी समोर येऊ शकतं. आज बरीच मंडळी प्रयत्न करत आहेत रे. आज खूप लोकं जॉईन होत आहेत बऱ्याचशा सोशल ऑर्गनायझेशन्सना जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार करत आहेत जे ॲक्टिव्हली कामं करत आहेत. डेफिनेटली नाम फाउंडेशन एक मोठं नाव आहे ज्यामध्ये ॲक्टिव्हली काम सुरू आहे. मराठवाडा विदर्भ या परिसरामध्ये सध्या त्यांचं काम सुरू आहे. उल्लेखनीय काम सुरू आहे. ह्या आणि अशा अनेक संस्था आहेत की ज्या आपापल्या एरियासाठी कामं करत आहेत. नक्की ह्या सगळ्यांच्या कामाचा जो हे आहे जो फोर्स आहे तो तुम्हाला पुरेल इतका नाही आहे. तुमची गरज खूप मोठी आहे कारण तुमचं कार्य खूप मोठं आहे. तुम्ही आमच्या अन्नदाते आहात. पण आत्महत्या हे अजिबात सोल्युशन. आय एम सॉरी मी खूप बोलतो आहे आणि कदाचित मी ना या विषयाच्या सुरुवातीला खरं हे हत्यारं टाकून गेलं. मी हे डिक्लेअर करून टाकलं की हो मी आज चुकणार मी आज भरकटणार इकडे तिकडे जाणार. पण हा जो मुद्दा आहे ना याबद्दल बोलत असताना लोकांना काय एकूण अनुभव येत आहे ना तुम्हाला जरा ऐकवतो ना असे खरंच दाहक विषय आहे खरंच वाईट प्रश्न. 93.5 रेड एफ एमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टेट युनियन 6601 95 नंबर आहे. काय कोणी या विषयासंदर्भातले विचारत मला बोला. आपण बोलू तर शकतो यार कमॉन फाईन आपण बोलूच शकतो पण आपण बोलू तर शकतो. रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टेट युनियन.